करिंथकारास पहिले पत्र अध्याय एक. देवाच्या इच्छेप्रमाणे ख्रिस्त येशूचा प्रेषित होण्याकरता बोलवलेला पौल आणि बंधू सोस्तनेस याचकडून करिंथ शहरात असलेल्या देवाच्या मंडळीस म्हणजे ख्रिस्त येशूमध्ये पवित्र केलेले आणि पवित्रजन होण्यास बोलवलेले आहेत त्यांना व आपला प्रभू येशू ख्रिस्त म्हणजे त्यांचा व आमचाही प्रभू याचे नाव सर्व ठिकाणी घेणाऱ्या सर्व लोकास देव आपला पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त यापासून कृपा व शांती असो. ख्रिस्त येशूमध्ये तुमच्यावर झालेल्या देवाच्या कृपेबद्दल मी सतत तुमच्यासाठी माझ्या देवाचे उपकार मानतो. त्याने तुम्हास प्रत्येक बाबतीत सर्व बोलण्यात सर्व ज्ञानात समृद्ध केले आहे. जसे ख्रिस्ताविषयी साक्ष खरे असल्याची खात्री तुम्हामध्ये झाली तसल्याच प्रकारे त्याने तुम्हासही संपन्न केले आहे. म्हणून तुम्हात कोणत्याही आत्मिक दानाची कमतरता नाही, तर तुम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रकट होण्याची वाट पाहता. तोच तुम्हा शेवटपर्यंत दृढ देखील राखील, जेणेकरून आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिवशी तुम्ही निर्दोष असावे. ज्याने आपला पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्या सहभागितेत तुम्हास बोलवले होते तो देव विश्वासू आहे. तर आता बंधूनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी तुम्हास विनंती करतो की तुम्ही सर्वांनी एकमेकाशी सारख्या मनाने एकत्र व्हावे आणि तुमच्यात मतभेद असू नयेत, तर तुम्ही एकाच हेतूने परिपूर्ण व्हावे. कारण माझ्या बंधूनो, क्लोवच्या मनुष्याकडून मला असे कळवण्यात आले की तुमच्यात भांडणे आहेत. माझे म्हणणे असे आहे की तुमच्यातील प्रत्येकजण म्हणतो मी पौलाचा आहे, मी अपोलोचा आहे, मी केपाचा आहे, मी ख्रिस्ताचा आहे. ख्रिस्त विभागला गेला आहे का? पौल वधस्तंभावर तुमच्यासाठी खिळला गेला होता का? पौलाच्या नावाने तुमचा बाप्तिस्मा झाला का? मी देवाचे आभार मानतो की क्रिस्प व गायस यांच्याशिवाय मी कोणाचाही बाप्तिस्मा केला नाही. यासाठी की माझ्या नावात तुमचा बाप्तिस्मा करण्यात आला असे कोणी म्हणू नये. स्टेफनाच्या घरच्यांचा सुद्धा मी बाप्तिस्मा केला, या व्यतिरिक्त तर इतर कोणाचाही बाप्तिस्मा केल्याचे मला आठवत नाही. कारण ख्रिस्ताने मला बाप्तिस्मा करण्यासाठी नाही, तर शुभवर्तमान सांगण्यासाठी पाठवले. ते देखील मानवी ज्ञानाने नव्हे, यासाठी की ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील मृत्यूचे सामर्थ्य व्यर्थ होऊ नये. कारण ज्यांचा नाश होत आहे अशासाठी वधस्तंभाविषयीचा संदेश मूर्खपणाचा आहे, परंतु ज्यांचे तारण होत आहे अशासाठी तो देवाचे सामर्थ्य आहे. कारण असे नियमशास्त्रात लिहिले आहे, शहाण्यांचे शहाणपण मी नष्ट करीन आणि बुद्धिवंतांची बुद्धी मी व्यर्थ करीन. ज्ञानी मनुष्य कोठे आहे? विद्वान कोठे आहे? या जगातील वाद घालणारे कोठे आहे? देवाने जगाचे ज्ञान मूर्खपणाचे ठरवले नाही का? म्हणून देवाचे ज्ञान असतानाही या जगाला स्वतःच्या ज्ञानाने देवाला ओळखता आले नाही, तेव्हा आम्ही जो मूर्खपणाचा संदेश गाजवतो त्यामुळे जे विश्वास ठेवणारे आहेत त्यांचे तारण करण्याचे देवाला बरे वाटले. कारण अनेक यहुदी लोक चमत्काराची चिन्हे विचारतात आणि ग्रीक लोक ज्ञानाचा शोध घेतात, परंतु आम्ही वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवतो. हा संदेश यहुदी लोकांसाठी अडखळण आणि ग्रीकांसाठी मूर्खपणा असा आहे. परंतु ज्यांना बोलवले आहे अशा यहुदी व ग्रीक दोघांसाठी ख्रिस्त हा संदेश आहे, तो देवाचे सामर्थ्य व देवाचे ज्ञान असाही आहे. तथापि ज्यास तुम्ही देवाचा मूर्खपणा म्हणता ते मानव प्राण्याच्या शहाणपणापेक्षा अधिक शहाणपणाचे आहे, आणि ज्यास तुम्ही देवाचा दुर्बळपणा समजता ते मानव प्राण्याच्या सशक्तपणाहून अधिक शक्तिशाली आहे. तर आता बंधूनो, देवाने तुम्हास केलेल्या पाचरणाबद्दल विचार करा. मानवी दृष्टिकोनातून तुमच्यातील पुष्कळ शहाणे सामर्थ्यशाली उच्च कुळातले नव्हते, त्याऐवजी जगातले जे मूर्ख त्यांना देवाने निवडले यासाठी की शहाण्या मनुष्यात फजित करावे. कारण जगातील देवाने दीन तुच्छ मानलेले जे नगण्य त्यांना निवडले यासाठी की जे काहीतरी आहेत त्यांना नगण्य करावे, यासाठी की कोणाही मनुष्याने देवासमोर बढाई मारू नये. कारण तो ख्रिस्त येशूमध्ये तुमच्या जीवनाचा उगम आहे व तो देवाची देणगी म्हणून आपले ज्ञान, आपले नीतिमत्व, आपले पवित्रकरण आणि आपली मुक्ती असा झाला आहे. यासाठी की नियमशास्त्रात असे लिहिले आहे, जो अभिमान बाळगतो त्याने परमेश्वराविषयी बाळगावा.